नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडकी तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. हरियाणा सरकार पुलीस खण आनी जेल खात्यांतल्या कांय पदांचेर भरती करतना 10% आरक्षण दितले. महाराष्ट्रान काल गडचिरोली छत्तीसगड शिमेवेल्या एटापल्ली वाठारांत नक्सल विरोधी कारवाय करून 12 माओवाद्यांक मरण आयले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या कार्यकाळांतल्या पहिल्या वर्सांतल्या 75 म्हत्वाच्या भाषणांचं संकलन करपी विंग्स टू आर होप्स खंड 1 हे पुस्तक आयज नवी दिल्लींत प्रदर्शीत जातलें. दक्षिण कर्नाटक, सौराष्ट्र आनी कच्छ, कोंकण आनी गोंय, उत्तर प्रदेशांत व्हड पावस पडपाच्या शक्यताये खातीर भारतीय हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. पुलीस खण आनी जेल खात्यांतल्या कांय पदांचेर भरती करतना हरियाणा सरकार अग्निवीरांक 10% आरक्षण दितले. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हांणी काल चंदीगडांत पत्रकार परिशदेन ही म्हायती दिली. सरकारी खात्याच्या मंडळान आनी महामंडळान अग्निवीरांक मॅट्रिक्स गुणांत प्राधान्य दितले अशें तांणी सांगले. खंयच्याय उद्देगीक युनिटान अग्निवीरांक म्हयन्याक 30,000 रुपया परस चड पगार दितले जाल्यार सरकार त्या उद्देगीक युनिटांक वर्सुकी 60,000 रुपया अनुदान दितले अशें मुख्यमंत्री सैनी हांणी सांगले. हाचे भायर खंयच्याय अग्निवीरान आपलो उद्देग सुरू केल्यार ताका 5,00,000 रुपया मेरेन व्याजमुक्त रीण दितले अशें मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. तशेंच अग्निवीरांक प्राधान्याच्या आधारान शस्त्रांचो परवानो दितले अशें तांणी सांगले. खंयच्याय अपघाता वेळार भारत सरकाराच्या रस्तो येरादारी महामार्ग येवजणे खाला भरपाय दितले आनी फुकट उपचार करतले. महाराष्ट्रान काल सांजेवेळा गडचिरोली पुलिसांनी गडचिरोली छत्तीसगड शिमेवेल्या एटापल्ली वाठारांत नक्सल विरोधी कारवाय करून 12 माओवाद्यांक मरण आयले. वंडोली गावांतल्या रान वाठारांत नक्सली विरोधी कारवाय करपी पुलीस पक्षाचेर नक्सलवादी गोळीबार केलो. ह्या चकमकीत 12 नक्सलवाद्यांक मरण आयिल्ल्याची म्हायती गडचिरोली एसपी निलोत्पाल हांणी दिली. ह्या वाठारांत सोद कारवाय चड खर केल्यात अशें तांणी सांगले. पुलिसांक 3 AK-47 रायफल, 2 इन्सास रायफली, 1 कारबाईन अशी शस्त्रां मेळिल्यात. 1 पुलीस उपनिरीक्षक आनी 1 हवालदार जखमी जाल्ल्यान तांकां उपचारा खातीर नागपुराक व्हेल्यात. गडचिरोली पुलिसांक तांणी केल्ल्या शौर्याच्या कृती खातीर 51,00,000 रुपया इनाम दिवपाची घोषणा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या कार्यकाळांत पहिल्या वर्सांतल्या 75 म्हत्वाच्या भाषणांचं संकलन करपी विंग्स टू आर होप्स खंड 1 हे पुस्तक आयज नवी दिल्लीत प्रदर्शीत जातलें. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांच्या हाजिरेन हे ई पुस्तक प्रदर्शीत करतले. प्रकाशन विभागान हे पुस्तक उजवाडाक हाडला. हे पुस्तक हिंदी आनी इंग्लीश भाषेन प्रदर्शीत जातले. नीट यूजी 2024 वाद संबंधी याचिकेच्या गटाचेर आयज सर्वोच्च न्यायालयान सुनावणी जावपाची आसा. 11 जुलयाक नीट यूजी 2024 हाच्या संचालनात परिक्षा रद्द करप, परतून चाचणी करप आनी आरोप केल्ल्या गैरवेव्हारांची चौकशी करपाची मागणी करपी याचिकांचेर सुनावणी आयज मेरेन स्थगीत केल्ली. केंद्र आनी राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीए हांचो प्रतिसाद कांय पक्षांक अजून मेळूंक ना. मुखेल न्यायाधीश डीवाय चंद्रचूड आनी न्यायाधीश जे बी परदीवाला आनी मनोज मिश्र 40 वयर याचिका आयकतले. तशेंच एनटीएन दावे टाळपा खातीर नीट यूजीचेर वेगवेगळ्या उच्च न्यायालयान ताच्या आड प्रलंबीत आशिल्ली केशी सर्वोच्च न्यायालयान हस्तारीत करपाची मागणी केल्ल्या याचिकांचोय आस्पाव जाता. खासगी क्षेत्रांतल्या कन्नडिकांक नोकरी कोटा सुनिश्चित करपी विधेयकाच्या मसुद्याचेर कर्नाटक राज्य सरकारान स्थगीत दवरपाचो निर्णय घेतला. उद्देग कारखानो आनी हेर आस्थापनांतल्या थळाव्या उमेदवारांची कर्नाटक राज्य रोजगार विधेयक 2024 फाटल्या सोमारा मंत्रीमंडळ बसकेन संमत जाली. तातून कन्नडिकाचो 50% वेवस्थापन पदांचेर आनी 75% बिगर वेवस्थापन पदांचेर नेमणूक करपाचो आनी खासगी क्षेत्रांतल्या गट क आनी गट डी पदांचेर 100% आरक्षण करपाचो प्रस्ताव मांडला. हे विधेयक व्यापक चल्ल्या उपरांत संमत करतले अशें मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमावरवी कळयलां. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात. ओमान दर्यादेगेर तेल टँकर पलटून बेपत्ता जाल्ल्या 8 भारतीयां सयत भारतीय नौदलाच्या झुजारी जहाजान आयएनएस टॅग हांणी 9 खलाशी सोडयल्यात. कोमोरोस आशिल्ल्या तेल टँकर एमव्ही प्रेस्टीज फाल्कनात 13 भारतीय आनी 3 श्रीलंकेच्या लोकांसयत वट्ट 16 वांगडी आशिल्ले. उरिल्ल्या लोकांचो सोद चालूच आसा. रास मद्रकाचे आग्नेय सुमार 25 नॉटिकल मैलांचे तेल टँकर पलटल्या उपरांत भारतीय नौदलाचे झुजारी जहाज आनी P8I दर्यावेल्या गस्त विमानांक ओमानांत सोद आनी बचाव यत्नांक तैनात केला. ओमानी अधिकाऱ्याकडेन सतत संपर्कात आनी सोद आनी बचाव कार्यावळीचे समन्वय ओमान दर्यावेल्या सुरक्षा केंद्रान केला आनी भारतीय नौदळ ह्या वाठारांत कारवाय करता अशें भारतीय दूतावासान सांगले. काल हैदराबादांतल्या तेलंगणा राज्य बायलां आयोगाची अध्यक्षपदाची कामगिरी बायलां हक्क कार्यकर्ती निरेला शारदा हांणी घेतली. ह्या वेळार मंत्री उत्तम कुमार रेड्डी आनी बायलां कल्याण मंत्री सिठाका सयत हेर मंत्री हाजीर आशिल्ले. फाटल्या सप्तकांत जाहीर केल्ल्या सरकारी आदेशांत आयोगाची वांगडी आशिल्ल्यो शारदा हांच्या पयली सुनीता लक्ष्मण रेड्डी हांणी राजिनामो सादर केल्या उपरांत तांची अध्यक्षपदाचेर नेमणूक केल्या. सुनीता लक्ष्मण रेड्डी हांणी 2021 वर्सा बायलां आयोगाची मुखेली म्हणून काम सांबाळ्ळें आनी तांचो कार्यकाळ सादारणपणान 2026 मेरेन चालू आसतलो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल मॉरिशसांत भारताच्या पयल्या परदेशांतल्या जन औषधी केंद्राचे उक्तावण केले. उक्तावण सुवाळ्या वेळार तांचे वांगडा मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रवीण कुमार जुगनाऊत हाजीर आशिल्ले. हो औषधी केंद्र म्हणल्यार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या वर्साचे सुरवेक दिल्ले उतर अशें डॉ एस जयशंकर हांणी म्हणले. मुखार तांणी इंडिया मॉरिशस भलायकी भागीदारी प्रकल्प हो भौशीक भलायकी जतनाय आनी बरेपण वाडोवपा खातीर खर्च प्रभावी मेड इन इंडिया वखदां पुरवण करतलो अशें सांगले. हाचे आदी विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी मॉरिशसांतल्या ग्रँड बॉय हांगा भारतीय अनुदान मस्तीन मेडिक्लिनीक प्रकल्पाचे उक्तावण करून ही इश्टागतीची सगळ्यांक नवी संदी अशें म्हणले. प्रकल्पाच्या उक्तावण सुवाळ्यांत उलयतना डॉ एस जयशंकर हांणी ह्या उपक्रमाक लागून ग्रँड बॉयज वाठारांतल्या 16,000 लोकांक दुय्यम भलायकी सेवा मेळटली अशें आश्वासन दिले. अभिमान उक्तायतना तांणी भलायकी हाका म्हत्वाचें प्राधान्य आसा आनी आमी सगळे भलायकेविशीं जागृत जाल्यात अशें सांगले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल इटलीन G7 वेपार मंत्र्याचे बसकेन आपल्या समक्षकांक वांगडा बसका घेतली. मंत्रीमंडळान युरोपीय युनियन आनी युनायटेड किंगडम हांचे कडेन खोल अर्थिक संबंध आनी विदेश वेव्हार वेपार करारांचेर चर्चा केली. गंभीर खनिजां अर्धवायू फार्मा आनी पाचव्या उर्जेंतल्या जागतीक पुरवण साखळीक बळगे दिवपा खातीर सहकार्याचो उलो मारलो. तशेंच कोविड संघर्श आनी हवामान बदल हांचे मुखार घटमूट भागीदारीची गरज मंत्र्यांनी उक्तायली. महाराष्ट्रांत आषाढी एकादशीच्या निमतान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हांणी काल पंढरपुरांतल्या श्री विठ्ठल मंदिरांत महापूजा केली. लाखांनी भक्तांनी आषाढी एकादशीच्या निमतान चंद्रभाग न्हंयेत न्हाण केलें आनी देवाचें दर्शन घेतलें. अंदू वारकरींचो आंकडो 25-30% वाडला. यात्रेकरूंक प्रवास सोपी करपा खातीर राज्य सरकारान वेगवेगळी सुविधा दिल्या. दक्षिण कर्नाटक सौराष्ट्र आनी कच्छ कोंकण गोंय आनी उत्तर प्रदेशांत व्हड पावस पडपाचो शक्यताय आसा. हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. तमिळनाडू पुडुचेरी कराईकल केरळ माहे आंध्र प्रदेश आनी यानम हांगा व्हड पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. उत्तराखंड गुजरात आनी राजस्थानान उटंगराचो पावस पडपाची शक्यताय आसा. हालीच आयोजित केल्ली आयसीसी 2020 फलंदाजी क्रमवारी काल जाहीर जाली. हातून भारताचो सूर्यकुमार यादव दुसरे सुवातेर उरला जाल्यार यशस्वी जयस्वाल सव्या सुवातेर उरला. ऋतुराज गायकवाडान फलंदाजी क्रमावरेन एक सुवात घसरून 8वे सुवातेर पावला. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. हरियाणा सरकार पुलीस खण आणि जेल खात्यांतल्या काही पदांचेर भरती करताना 10% आरक्षण दितले. महाराष्ट्रान काल गडचिरोली छत्तीसगड शिमेवेल्या एटापल्ली वाठारांत नक्सल विरोधी कारवाय करून 12 माओवाद्यांक मरण आयले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या कार्यकाळांतल्या पहिल्या वर्सांतल्या 75 महत्वाच्या भाषणांचं संकलन करपी विंग्स टू आर होप्स खंड एक हे पुस्तक आयज नवी दिल्लीत प्रदर्शित जातले. दक्षिण कर्नाटक सौराष्ट्र आणि कच्छ कोंकण गोयांत उत्तर प्रदेश व्हड पावस पडपाचो शक्यतायेचे खातीर भारतीय हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबऱ्यो सोपल्यो.